आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बहुपक्षीय शिष्टमंडळाचा देशाला अभिमान. पंतप्रधानांचे गौरवोद्गार. 2029 पर्यंत देशाची संरक्षण उत्पादन क्षमता 3,00,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. पूर व्यवस्थापन तंत्र आधारित यंत्रणेच्या माध्यमातून करावं. गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश. अंतराळ संशोधनासाठीची अक्सिओम 4 ही मोहीम तांत्रिक कारणानं तूर्त स्थगित. आणि राजस्थानमध्ये पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तरादाखल राबवलेलं ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचं उच्चाटन करण्याची गरज याबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशात गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळाचा आपल्याला अभिमान असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काढले. नवी दिल्लीत या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि त्यांच्या अनुभवांबद्दल संवाद साधला. या प्रतिनिधींनी विविध 33 देशातील राजधानीच्या ठिकाणांना भेट दिली आणि राजकीय तसंच सामाजिक स्तरावरील व्यक्तींशी संवाद साधला. दहशतवादाविरोधात काम करण्याची गरज आणि शांततेसाठीची भारताची वचनबद्धता याबाबत त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. सर्व प्रतिनिधींचा आपल्याला अभिमान आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. जागतिक शांततेसाठी भारताच्या वचनबद्धतेला या मित्रराष्ट्रांनी चांगला पाठिंबा दिल्याचं सांगत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. 2029 पर्यंत देशाची संरक्षण उत्पादन क्षमता 3,00,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सांगितलं. उत्तराखंडमधील देहरादून इथं आयोजित राष्ट्रीय सुरक्षितता आणि दहशतवाद या विषयावरील कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. या क्षेत्रातील देशाची निर्यात 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 2014 वार्षिक एकंदर 40,000 कोटी रुपये असलेले संरक्षण उत्पादन आज 1,25,00,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक झालं आहे आणि ही आतापर्यंतची विक्रमी आकडेवारी आहे. भारतीय बनावटीची ही उत्पादनं 100 अधिक देशात निर्यात केली जातात. केंद्र सरकारनं यावर्षी 2,50,000 कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनाचं लक्ष ठेवलं आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील पूर व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक झाली. नदीच्या आसपास पुराचा धोका कमी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचा तसंच गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांवर कोणती पावले उचलली आहेत याचा आढावा त्यांनी घेतला. नवीन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा पूर व्यवस्थापनासाठी परस्पर सहकार्यानं कसं काम करेल यावर सविस्तर चर्चा झाल्याचं गृहमंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शक सूचनांचं पालन करून या पावसाळ्यात सर्व स्तरावर अपघात टाळून आपत्ती व्यवस्थापन करावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या 11 वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल होत असून देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं गतीनं वाटचाल करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशानं आधुनिकीकरण आणि संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. देशाचे नागरिक आपल्या देशाला अधिक मजबूत बनवण्याचा संकल्प करून एकत्र आल्याचं पाहून आनंद होत असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान केंद्रातील मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल देशातील भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गतिशील आणि निर्णयक्षम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. सरकारनं 1 वर्षात 30,00,000 घरं देण्याचा विक्रम केला. 81 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य, 15 कोटी घरांना नळजोडणी, 12 कोटी घरांमध्ये शौचालय दिलं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देशाची संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
5,000 असे उपकरणं जी आपण आयात करत होतो ती 100% आता भारतामध्ये बनतात आणि आपण त्याचं निर्यात करतो. संरक्षण दलासाठी आपल्या स्टार्टअप आणि एमएसएमई मधनं भारतातल्या केंद्र सरकारने 24,000 कोटी रुपयाची खरेदी केली आहे. म्हणजे आपली आत्मनिर्भरता त्यातनं दिसते. आणि आता ज्या काही आपल्या ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत यातल्या 7 ऑर्डनन्स फॅक्टरी या सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून नव पद्धतीची संरक्षण सामग्रीचं उत्पन्न त्या करतायत आणि त्यातल्या 6 नफ्यात आहे. आपण आता त्यातनं एक्सपोर्ट करतो. संरक्षण निर्यातीमध्ये 34 पट वाढ झालेली आहे आणि संरक्षण क्षेत्रामध्ये 74% एफडीआय आलेला आहे. ऑपरेशन कावेरी सारखं ऑपरेशन राबवून सुधारमधनं 3,000 भारतीय आपण परत आणले, युक्रेनमधनं 23,000 भारतीय सुरक्षित परत आणले. त्यामुळे एकूणच भारतीयांचं महत्व, भारतीय पासपोर्टचं महत्व, भारतीयांच्या जीवनाचं महत्व हे ओळखून त्या प्रकारचं काम आपण केलंय.
हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवोपक्रमाला चालना देणं, भागीदारी सुलभ करणं आणि संयुक्तरित्या कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देणं हे यांत्रिक, विद्युत आणि धातू उद्योग अर्थात एमईएम क्षेत्रासाठी आवश्यक असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये बर्न इथं सांगितलं. स्विस फेडरलचे सल्लागार गाय पामेलिन यांच्याबरोबर एमईएम उद्योगाशी संबंधित उत्पादकांची गोलमेज परिषद काल झाली. या परिषदेचं सहअध्यक्षपद गोयल यांनी भूषवलं त्यावेळी ते बोलत होते. स्विस उद्योजक आणि भारतीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी, औद्योगिक सहकार्य मजबूत करण्यासाठी, नवोन्मेष तंत्रज्ञानावर आधारित प्रगती आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी भारतीय व्यावसायिक गट असलेली संघटना असोचॅम आणि स्विसमेम यांच्यात झालेल्या सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी झाली. औद्योगिक परिषदेव्यतिरिक्त गोयल यांनी सनदी लेखापाल प्रशिक्षण संस्था अर्थात आयसीएआयच्या स्वित्झर्लंड विभागाच्या सदस्यांचीही भेट घेतली. भारतातील गुंतवणुकीसाठी इन्व्हेस्ट इंडिया या उपक्रमात गुंतवणूक करण्याचं उद्योजकांना आवाहन केलं. नासाच्या केनडी स्पेस सेंटरवरून आज संध्याकाळी अक्सिओम 4 ही नियोजित असलेली मोहीम तांत्रिक कारणानं सध्या स्थगित करण्यात आली आहे. या मोहिमेची पुढची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेनं दिली आहे. या ऐतिहासिक मोहिमेत अमेरिका, भारत, पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर 14 दिवसांच्या वैज्ञानिक मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहेत. हे अंतराळवीर विविध संशोधनं करणार आहेत. मोहिमेतील 4 अंतराळवीरांमध्ये भारताच्या वायुदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला याचा समावेश आहे. तसंच पोलंडमधील स्लावोस उझनान्स्की, हंगेरीचे टिबोर कापू आणि अमेरिकेतील पेगी विट्सन हे सोबत असतील. सॅन फ्रान्सिस्कोमधील एका न्यायाधीशानं कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांची लॉस एंजेलिसमध्ये मरीन आणि नॅशनल गार्ड सैन्य तैनात करण्यापासून ट्रम्प प्रशासनाला रोखण्यासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक आदेश देण्याची विनंती फेटाळून लावली आहे. न्यायाधीश चार्ल्स आर ब्रेयर यांनी सॅन फ्रान्सिस्को राज्याच्या तात्पुरत्या प्रतिबंधात्मक आदेशाच्या विनंतीवर पुढील विचार करण्यासाठी उद्या सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. या न्याय विभागानं राज्याच्या विनंतीला कायदेशीररित्या निरर्थक असल्याचं सांगत ती मंजूर केल्यानं गृहसुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते आणि कामकाजात व्यत्यय येऊ शकतो असा इशारा दिला आहे. अमेरिकन सरकारविरोधात कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये निदर्शनं सुरू आहेत. या वर्षअखेरीस होणाऱ्या भारत आणि युरोपीय संघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी समर्थन दिलं आहे. युरोपीय संघाचे परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणांचे उच्च प्रतिनिधी काजा काल्लास यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. जयशंकर हे एका आठवड्याच्या युरोपच्या दौऱ्यावर आहेत. दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानीतील खासगी शाळांकडून अनधिकृतरित्या शुल्कवाढीचं नियमन करण्यासाठी दिल्ली शालेय शिक्षण अर्थात शुल्क निर्धारण आणि नियमनात पारदर्शकता अध्यादेशाला मान्यता दिली आहे अशी माहिती शहराचे शिक्षणमंत्री आशिष सूद यांनी माध्यमांना दिली. राष्ट्रपतींच्या संमतीनंतर हा अध्यादेश यावर्षी एप्रिलपासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल असं त्यांनी सांगितलं. हवामान विभागानं पुढील 3 दिवसात राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्येही उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बहुपक्षीय शिष्टमंडळाचा देशाला अभिमान, पंतप्रधानांचे गौरवोद्गार. 2029 पर्यंत देशाची संरक्षण उत्पादन क्षमता 3,00,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. पूर व्यवस्थापन तंत्र आधारित यंत्रणेच्या माध्यमातून करावं, गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश. अंतराळ संशोधनासाठीची अक्सिओम 4 ही मोहीम तांत्रिक कारणानं तूर्त स्थगित आणि राजस्थानमध्ये पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.